Mabandu, Ani Baginino, Jai Bim. So I've come to Hingangat. I was going to come last year. But unfortunately I was not able to do so. But I promised that I would come. And I always try to keep my promise. So I'm very happy indeed that I've made it to Hingangat.
आणि खरोखरच मला आनंद होतो आहे की मी हिंगणघाट इथं येऊ शकलो.
Just this morning I was talking to Dhammachari Lokamitra on the phone.
आजच्या सकाळी मी धम्मचारी लोकमित्र यांच्या सोबत फोनवर बोलत होतो.
And I said to him, well, I'm giving a talk tonight in Hingangat.
आणि मग मी त्यांना सांगितलं की आजच्या रात्री मी हिंगणघाट येथे प्रवचन देणार आहे.
And he said to me, ah, Hingangat.
आणि मग ते म्हणाले की हा हिंगणघाट.
He said the audience in Hingangat is wonderful.
ते म्हणाले की हिंगणघाट मध्ये जे श्रोते आहेत ते अतिशय चांगले आहेत.
He said there's something special about giving a talk in Hingangat.
आणि ते म्हणाले की हिंगणघाट येथे प्रवचन देणं ही विशेष अशी बाब होय.
So I'm very pleased indeed and very eager to meet you all and to talk to you.
आणि खरोखरच मला अतिशय आनंद झालेला आहे आणि मोठा उत्सुक आहे मी आपणा पुढे बोलण्यासाठी.
And I can already see this is a very special audience.
आणि आता मी खरोखरच पाहतो आहे की अतिशय विशेष प्रकारचा श्रोता वर्ग इथे आहे.
I can see a sea of smiling faces.
आणि पाहतो जणू काही हसणाऱ्या अशा चेहऱ्यांचा जणू काही समुद्र माझ्या पुढे दिसतो आहे.
So I'm very happy indeed to come here and talk to you.
आणि खरोखरच इथे तुमच्या पुढे बोलत असताना मला अतिशय आनंद होतो आहे.
So I've been in India for about 6 weeks.
आता भारतात येऊन मला 6 आठवडे झालेले आहेत.
Been in Mumbai and a little bit in Vidarbha.
आता मुंबईत मी काय वेळ घालवलेला आहे विदर्भामध्ये काय वेळ घालवलेला आहे.
I visited Raipur in Chhattisgarh.
आणि रायपूर छत्तीसगडला पण मी गेलो होतो.
And I've just been giving talk after talk after talk.
आणि प्रवचनानंतर प्रवचन प्रवचनानंतर प्रवचन मी देतो आहे.
But really I've just been saying one thing.
परंतु खरं म्हणजे मी एकच गोष्ट सांगतो आहे.
And it's the same thing I'm going to say here tonight.
आणि आजच्या रात्री मी तीच गोष्ट आपणास सांगणार आहे.
Wake up.
जागृत व्हा.
India, wake up.
भारत जागृत व्हा.
World, wake up.
जग जागृत व्हा.
बस
बस.
That's all I've got to say.
खरं म्हणजे मला हेच सांगायचं आहे.
But anyway, I said I would give a talk, so I'd better say a bit more.
आता असं सांगण्यात आलेलं आहे की मी प्रवचन देणार आहे तेव्हा मी अजून थोडं काही सांगेन.
Wake up to what?
आता जागृत व्हायचं आहे कशासाठी?
Well, the Buddha said that it's as if the world is asleep.
बुद्धाने असं म्हटलेलं आहे जणू काही जग झोपलेलं आहे.
The world is in a dream.
जणू काही जग स्वप्नामध्ये आहे.
We're lost in dreams.
स्वप्नामध्ये तो स्वतःला हरवून बसलेला आहे.
We don't really know what's going on around us.
त्याच्या सभोवताली काय चाललेलं आहे हे त्याला काही कळतच नाही.
We see things happening, but they're just dreams.
आता आपल्याला वाटतं की काहीतरी घडत आहे परंतु हे आपल्यासाठी केवळ स्वप्नच असतं.
So the Buddha said, wake up.
मग बुद्ध असं म्हणतात की जागा.
So we have to wake from the dream of ignorance.
मग आपल्याला अज्ञानाचं हे जे काही स्वप्न आहे त्या स्वप्नामधून आपल्याला जागवायचं आहे.
The sleep of unknowing, of not knowing.
अशा प्रकारची आपली ही झोप आहे जिथे आपल्याला काहीही माहिती नाही.
This is what Baba Sahib tried to do.
बाबा साहेबांनी हेच करायचा प्रयत्न केला.
He tried to wake up India.
त्यांनी भारताला जाग करण्यासाठी प्रयत्न केला.
That's what his Dhamma revolution was all about.
त्यांची धम्मक्रांती यासाठीच होती.
He wanted to wake up every Indian citizen to the truth.
बाबासाहेबांना प्रत्येक भारतीय नागरिकाला जाग करायचं होतं जेणेकरून तो सत्य पाहू शकेल.
People were lost in ignorance.
लोक अज्ञानामध्ये हरवलेले होते.
They were dreaming the bad dream of caste.
त्यांना जातीतेचे वाईट स्वप्न पडत होते.
They were dreaming that people were different.
आणि असं त्यांचं स्वप्न होतं की लोक एकमेकांपेक्षा वेगळे आहेत.
They were dreaming that some people were high, some people were low.
ते अशा प्रकारचं स्वप्न पाहत होते की काही लोक उच्च आहेत आणि काही लोक नीच आहेत.
But they needed to wake up.
परंतु त्यांना जागा होण्याची गरज आहे.
And he saw the Dhamma as the way to wake them up.
आणि त्यांनी पाहिलं की धम्माच्या माध्यमातून आपण त्यांना जागा करू शकतो.
People were lost in a dream of caste.
लोक जे काही जातीयता आहे त्या स्वप्नामध्ये त्याला हरवून बसले होते.
They saw things in terms of this greater inequality.
त्यांनी अशा प्रकारे जी श्रेणीबद्ध विषमता आहे त्या प्रकारे ते लोकांना पाहत होते.
They believed that this was the way God had made things.
त्यांचा असा विश्वास होता की अशा प्रकारे देवाने सगळं काही घडवलेलं आहे.
So how did they behave towards each other?
मग एकमेकांशी त्यांचं वर्तन कसं होतं?
Well, they behaved cruelly. They behaved hostilely to each other.
तर एकमेकांशी अतिशय क्रूरपणे वागले. एकमेकांचा अतिशय त्यांनी अपमान केला.
They oppressed each other. They harmed each other.
एकमेकांचं त्यांनी शोषण केलं. एकमेकांना त्यांनी इजा पोहोचवली.
One Indian was divided against another.
एक भारतीय दुसऱ्या भारतीयाशी अशा प्रकारे विभाजित झाला.
So Babasaheb wanted people to wake up from this bad dream, this nightmare.
बाबासाहेबांना खरं म्हणजे हे जे काही आपल्याला दुःस्वप्न पडलं या दुःस्वप्नातून ते आपल्याला जाग करू इच्छितात.
He wanted them to see the truth.
बाबासाहेबांना वाटत होतं की लोकांनी सत्य पाहावं.
He wanted them to see the truth that every single human being has an infinite potential.
त्यांना हे सत्य लोकांनी पाहावं असं वाटत होतं की प्रत्येक मानवामध्ये अनंत अशा प्रकारची क्षमता आहे.
एव्हरी वन ऑफ अस कॅन बी द बुद्धा.
आपल्यापैकी प्रत्येक जण बुद्ध होऊ शकतो.
वी कॅन बी द बुद्धा इव्हन विद इन दिस लाइफटाइम.
या जीवनामध्येच आपण बुद्ध होऊ शकतो.
ही वॉन्टेड अस टू वेक अप टू दिस विजन ऑफ ह्युमन डिग्निटी अँड ह्युमन पोटेन्शियल.
तर त्यांना आपल्याला जाग करायचं होतं हे पाहण्यासाठी की मानवाची काय क्षमता आहे, मानव किती प्रकारे आपला विकास करू शकतो.
टू वेक अप फ्रॉम द ड्रीम ऑफ बॅड ड्रीम ऑफ इनइक्वालिटी.
तर जो काही असमानतेचा एक वाईट स्वप्न आपण पाहतो त्या वाईट स्वप्नातून आपण जाग झालो पाहिजे.
अँड टू वेक अप टू द फॅक्ट दॅट एव्हरीबॉडी वॉज इक्वल in that they had the potential to become Buddhists.
Ani asha prakare jageva ani paha pratyekamade saman shamta ahe, pratyek manus saman ahe ani samantane to vikas karu shakto.
If everybody woke up to the potential in each and of each and every human being, everything would change.
जर समजा प्रत्येक माणूस अशा प्रकारे जागा झाला, एकमेकांची क्षमता पाहू लागला तर सगळं काही बदलेल.
वी सी इच अदर विथ लव्ह, विथ रिस्पेक्ट, विथ डिग्निटी.
मग आपण एकमेकांचा आदर करू, एकमेकांबद्दल मैत्री असेल, एकमेकांबद्दल आपल्या चांगल्या भावना असतील.
वी सी इच अदर एज ब्रदर्स अँड सिस्टर्स.
आपण एकमेकांना आपले बंधू आणि भगिनी म्हणून पाहू.
वी बिहेव टुवर्ड्स इच अदर विथ रिस्पेक्ट अँड लव्ह.
आपण एकमेकांशी वर्तन जे आहे अतिशय प्रेमाचं आदराचं करू.
And that would produce a new society.
आणि यातून मग नव समाज निर्माण होईल.
A society based on liberty, equality and fraternity.
असा समाज ज्याचा पाया स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व आहे.
Because you see everybody has an infinite potential, you let them be free.
तुम्ही जेव्हा असं पाहता की प्रत्येकामध्ये अनंत अशा प्रकारची क्षमता आहे, तुम्ही त्यांना मुक्त सोडता.
बिकॉज यू सी एव्हरीबॉडी हॅज अन इन्फिनिट पोटेन्शियल, यू रिस्पेक्ट देम अँड ट्रीट देम इक्वली.
जेव्हा तुम्ही असं पाहता की प्रत्येकामध्ये खूप काही क्षमता आहे, तेव्हा मग तुम्ही त्यांचा आदर करता, समानतेने पाहता.
बिकॉज यू सी दॅट एव्हरीबॉडी फंडामेंटली इज द सेम एज यू, you treat them as brothers and sisters.
आणि जेव्हा तुम्ही असं पाहता की मूलभूत दृष्ट्या प्रत्येक माणूस अगदी तुमच्या सारखाच आहे, तेव्हा तुम्ही त्याला बंधू आणि भगिनी समजता.
So Babasaheb's conversion in 1956 was an alarm clock going off to India.
1956 साली बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर केलं तर जणू काही एक प्रकारे अलार्म जी घडी असते ती घडी वाजली.
It was telling India, wake up.
भारताला ते सांगताय की भारत जागा हो.
वेक अप फ्रॉम दिस बॅड ड्रीम ऑफ इनइक्वालिटी.
असमानतेचं हे जे काही दुःस्वप्न आहे या दुःस्वप्नातून तू जागा हो.
अँड दॅट बॅड ड्रीम कॉजेस एव्हरीबॉडी सफरिंग.
आणि या दुःस्वप्नामुळे प्रत्येकाला दुःख निर्माण झालं.
नॉट जस्ट दोज हू वर मोस्ट ऑप्रेस्ड.
आता जे लोक अगदी म्हणजे समजा शोषित होते केवळ त्यांच्यासाठीच नाही.
इन अ सोसायटी लाइक दॅट एव्हरीबॉडी फील्स इनसिक्युअर.
अशा प्रकारच्या समाजामध्ये प्रत्येकाला असुरक्षित वाटतं.
इवन दोज हू सीम टू बी एट द टॉप ऑफ द हीप, देयर अफ्रेड दे मे बी पुल्ड डाउन.
आता या समाज रचनेमध्ये जे अगदी उच्च अवस्थेमध्ये आहेत त्यांनाही भीती वाटते की कोणीतरी त्यांना खाली ओढेल.
दिस इज व्हाय दे बिहेव एज दे डू.
आणि अशाच प्रकारे मग त्यांचं वर्तन असतं.
देयर अफ्रेड दे आर गोइंग टू लूज व्हाट दे गॉट.
त्यांना भीती वाटते की जे काही त्यांना मिळालं त्यांच्यापासून हिरावल्या जाईल.
सो इन अनइक्वल सोसायटी, इन दॅट बॅड ड्रीम ऑफ अन अनइक्वल सोसायटी, everybody suffers.
आणि अशा प्रकारचा समाज जिथे असा अशा प्रकारचा दुःस्वप्न आहे असमानतेचे त्यामध्ये प्रत्येक जण दुःखामध्ये असतो.
It's bad for everybody.
प्रत्येकासाठी हे वाईट असतं.
So Babasaheb wanted everybody to wake up.
आणि बाबासाहेबांना वाटत होतं की प्रत्येकाने जाग झालं पाहिजे.
And he tried to give that wake up call to India by his own conversion.
आणि मग बाबासाहेबांनी धर्मांतर करून प्रत्येकाला जणू काही एक साथ दिली की आता तुम्ही जागे व्हा.
He wanted to reignite the Dhamma revolution that the Buddha himself had launched 2500 years ago.
बुद्धाने 2500 वर्षापूर्वी धम्माची जी ज्योत पेटवली होती परत ती ज्योत बाबासाहेबांनी धर्मांतरण करून पेटवली.
The Buddha had tried to wake India up all that time ago.
आणि त्यावेळेस बुद्धाने सुद्धा भारताला जागा करण्याचा प्रयत्न केला.
And slowly slowly more and more people did wake up.
आणि मग हळू हळू अनेक लोक जागे झाले.
By the time of Samrat Ashoka, India was a Buddhist nation.
आणि मग सम्राट अशोकच्या म्हणजे काळापर्यंत भारत हा बौद्ध राष्ट्र झाला.
And it was a wonderful nation from everything we know.
आणि जे काही आपल्याला माहिती आहे त्यातून दिसतं की अतिशय अद्भुत अशा प्रकारचं हे राष्ट्र होतं.
There were even hospitals for animals.
आणि तेव्हा अगदी प्राण्यांसाठी सुद्धा दवाखाने होते.
This was unprecedented in the whole world.
आणि जगामध्ये अशा प्रकारचं उदाहरण कुठेही आपल्याला सापडणार नाही.
It must have been a wonderful society.
अगदी अतिशय चांगल्या प्रकारचा तो समाज असेल.
But slowly slowly the old bad dream came back.
परंतु हळू हळू परत हे जे काही वाईट स्वप्न होतं ते परत निर्माण झालं.
The last of the Maurya emperors was murdered.
शेवटचा जो मौर्य राजा होता त्याचा खून झाला.
And this horrible system of caste came back.
आणि भयंकर अशा प्रकारची ही जाती व्यवस्था आहे ती परत रुजू झाली.
And the whole of India went back to sleep.
आणि मग परत हा भारत नव्याने परत झोपी गेला.
Went back into this bad dream, this nightmare.
आणि मग हे जे काही दुःस्वप्न आहे वाईट स्वप्न आहे यामध्ये तो गेला.
And for a thousand years it dreamed on.
आणि मग हजारो वर्षापासून हे जे स्वप्न आहे सुरूच आहे.
Until that great great man Babasaheb reawakened India.
आणि हे स्वप्न तोपर्यंत सुरू राहिलं जोपर्यंत महापुरुष जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी परत या देशाला जागा केलं नाही.
He showed India that justice comes about from a different view of human life.
त्यांनी भारताला हे सांगितलं न्याय तेव्हाच निर्माण होऊ शकतं जेव्हा लोकांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल.
He showed that all those myths that underlay caste were just superstition, they had no basis in fact.
त्यांनी हे सांगितलं की ह्या ज्या काही दंतकथा आहेत ज्या जातीच्या नावावर आहेत त्याचा काही आधार नाही ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहोत.
That really every human being has the same potential.
प्रत्येक मानवामध्ये समान अशा प्रकारची क्षमता आहे.
And because every human has that same potential, we can act righteously towards each other. We will act righteously towards each other.
आणि जर आपण हे पाहू शकलो की प्रत्येक माणसामध्ये अशा प्रकारची क्षमता आहे तर आपण प्रत्येकाशी योग्य प्रकारचा व्यवहार करू.
We'll act on the basis of Shila.
आपण एकमेकांशी शीलांच्या आधारावर व्यवहार करू.
And because we act on the basis of Shila towards each other, a new society will come into being.
आणि जर समजा शीलांच्या आधारावर एकमेकांशी समजा आपण वागू लागलो तर मग नव समाजाची निर्मिती होईल.
And that new society will be based on liberty, equality and fraternity.
आणि मग हा जो नवा समाज आहे त्याचा आधार स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व असेल.
Babasaheb fought all his life for liberty, equality and fraternity.
बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये स्वातंत्र्य समता बंधुत्व रुजवण्यासाठी कार्य केलं.
I was just reading a speech of Babasaheb yesterday.
काल मी बाबासाहेबांचं एक भाषण वाचत होतो.
And he said, all my life I've struggled against division and separation between people.
आणि तिथं बाबासाहेब असं म्हणतात की माझ्या आयुष्यात मी केवळ लोकांमधला हा जो काही भेद आहे हा जो काही संघर्ष आहे हे मिटवण्यासाठी मी कार्य केलं.
He said he hated this system of separation.
आणि ते म्हणतात की अशा प्रकारे विभाजनाची जी काही आपली रचना आहे त्याचा मला फार द्वेष येतो.
And he tried all sorts of different ways of working.
आणि मग हे दूर करण्यासाठी अनेक प्रकारचं कार्य त्यांनी केलं.
He worked through social and political means.
त्यांनी सामाजिक राजकीय माध्यमातून कार्य केलं.
He worked in government. He even was the mainly responsible for framing the constitution of the Republic of India.
त्यांनी सरकारमध्ये काम केलं आणि लोकशाही भारताची जी लोकशाही त्याची जी घटना आहे ती त्यांनी निर्माण केली.
But he always felt there was something deeper that needed to be addressed.
परंतु नेहमीच त्यांना असं वाटलं की काहीतरी अजून सखोल आहे जे करण्याची गरज आहे.
In the end, inequality, slavery and hatred between people comes from the mind.
कारण सरते शेवटी ही जी काही असमानता आहे, गुलामी आहे, एकमेकांबद्दलचा जो काही द्वेष आहे हे मनातून निर्माण होतं.
The kind of ideas that people have lead them to act towards each other in hostility.
तर लोकांचे काहीतरी विचार असतात, त्या विचारांमुळे ते एकमेकांशी अशा प्रकारे अपमानजनक वागतात.
He said that caste is a notion, a state of mind.
तर ते असं म्हणतात की जात एक संकल्पना होय, आपल्या मनातला एक तो विचार होय.
So there needs to be a revolution in thinking.
तर जो काही आपण विचार करतो त्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती झाली पाहिजे.
So we think in a quite new way about who we are and who everybody else is.
आणि मग आपण कोण आहोत आणि इतर कोण आहे हे वेगळ्याच प्रकारे आपण विचार करायला शिकतो.
We don't think, oh, I belong to this caste.
मग आपण असा विचार करत नाही की मी आता या जातीचा आहे.
I belong to this caste because of what I've done in the past.
तर या जातीचा मी आहे कारण जे काही घटकात मी केलेलं आहे म्हणून तसा आहे.
And because God has made me like that.
किंवा देवाने मला तसं घडवलं म्हणून मी तसाच आहे.
If we think like that, injustice, hostility just goes on.
जर समजा आपण असाच विचार केला तर मग अन्याय, अशा प्रकारचा जो काही अपमान आहे तो सातत्याने सुरूच राहील.
So there needs to be a revolution in the mind.
तर मग मनामध्ये अशा प्रकारे क्रांती झाली पाहिजे.
And it's the dhamma that makes that revolution come about.
आणि धम्म जो आहे अशा प्रकारची क्रांती घडवू शकतो.
So Babasaheb's conversion to Buddhism was his final answer to the problem of inequality, injustice and suffering in India.
बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. खरं म्हणजे ही जी काही अन्यायाची गोष्ट होती, असमानता होती, विषमता होती, या सर्वांवरचं उत्तर म्हणजे धर्मांतर आहे हे बाबासाहेबांनी पाहिलं.
In fact, it was his answer to injustice and inequality and hostility all over the world.
खरं म्हणजे हा जो काही अन्याय आहे, एकमेकांचा अनादर आहे, ही समस्या सर्व जगाचीच आहे.
बाबासाहेब्स मेसेज वॉज नॉट जस्ट फॉर इंडिया.
बाबासाहेबांचा संदेश केवळ भारतासाठीच नव्हता.
It was for the whole world.
त्यांचा संदेश संपूर्ण जगासाठी होता.
And that's why I am a disciple of Babasaheb.
आणि म्हणूनच बाबासाहेबांचा मी शिष्य आहे.
I too wish to work for Babasaheb's Dhamma revolution.
आणि मला सुद्धा बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीसाठी कार्य करण्याची इच्छा आहे.
I want to wake up myself and to help everybody else to wake up.
मला असं वाटतं की मी स्वतः जागा झालो पाहिजे आणि इतरांना जागा केलं पाहिजे.
So Babasaheb converted in 1956.
बाबासाहेबांनी 1956 साली धर्मांतर केलं.
He hoped that very quickly the Buddha Dhamma would be the major force within India.
आणि त्यांची अशी आशा होती की फार लवकरच संपूर्ण भारत देशामध्ये बुद्ध धम्माचा हा प्रवाह जो आहे हा फार मोठ्या वेगाने पुढे जाईल.
Well, unfortunately, he died just 5 weeks after conversion.
परंतु धर्मांतराच्या काही आठवड्यानंतरच दुर्दैवाने ते आपणामधून निघून गेले.
If Babasaheb had lived, probably India would be a Buddhist country.
जर बाबासाहेब त्यापुढे जर समजा आपल्यामध्ये असते तर खरंच आजचा भारत फार वेगळा असता.
Or at least the number of Buddhists would be very much larger than it is now.
परंतु किमान एवढं घडलं असतं की आज जो काही बौद्ध समाज आहे त्याच्यापेक्षा मोठा बौद्ध समाज आपल्याला दिसला असता.
So many people would have listened to Babasaheb.
अनेक लोकांनी बाबासाहेबांचं ऐकलं असतं.
He was such a great man that people from different communities would have listened to him.
ते एवढे महान असे पुरुष होते की इतर समाजाचे जे काही लोक आहेत त्यांनी सुद्धा बाबासाहेबांचं ऐकलं असतं.
But unfortunately he died.
दुर्दैवाने ते आपणामधून निघून गेले.
And really since he died that movement of conversion has almost stopped.
खरं म्हणजे जेव्हा ते आपणामधून निघून गेले धर्मांतराची त्यांची काय चळवळ आहे ही चळवळ तिथेच थांबली.
Yes, there have been new Buddhists.
होय, काही नवीन बौद्ध झालेत.
But where have they come from?
परंतु हे नवीन बौद्ध कुठून आले?
Well, they've been bred. They're the children of old Buddhists.
तर ते जे आहे त्यांनी नवीन बौद्ध जन्माला आले आपण त्यांना जन्माला घातलं.
We haven't brought new Buddhists into the community, we bred them.
आपण नवीन बुद्धांना आपल्या समाजामध्ये आणलं नाही तर आपण नवीन बुद्धांना जन्माला घातलं.
So the movement of conversion has just stopped with the same community.
आणि मग धर्मांतराची ही जी काही चळवळ आहे त्या समाजापुरतीच ती मर्यादितच राहिली.
So this is something we really need to face up to.
तर हे बाबाच्या बाबीचा आपण म्हणजे थोडा विचार केला पाहिजे.
There's probably the same number of Buddhists now proportionately to the general population as there were 40 or 50 years ago.
आता 40-50 वर्षांआधी जी काही बौद्धांची संख्या होती जवळपास तेवढीच काहीतरी संख्या आजही आहे.
We need to think about this.
आपण याचा विचार केला पाहिजे.
बाबासाहेब's dream was of the Buddha Dhamma as the major force in Indian life.
बाबा साहेबांचं स्वप्न होतं की या भारतीय जीवनामध्ये बुद्ध धर्माचा जो काही प्रवाह आहे हा मुख्य प्रवाह असेल.
Because then people would behave differently towards each other.
कारण तेव्हाच एकमेकांशी लोक फार वेगळ्या प्रकारचं वर्तन करतील.
They wouldn't see each other as आपले लोक आणि आपले लोक नाही.
तर ते एकमेकांना आपले लोक आहेत आणि आपले लोक नाहीत असं पाहणार नाही.
They would see that सर्व लोक आपले लोक आहेत.
तर ते असं पाहतील की सर्व लोक आपले लोक आहेत.
That's the way they would see things.
आणि अशा प्रकारे ते पाहायला शिकतील.
I've noticed this in India.
मी भारतामध्ये हे पाहिलेलं आहे.
People are always trying to work out, is he आपले लोक नाही.
तर मी पाहिलं नेहमी लोक याचा शोध घेतात की आपले लोक आहेत का की आपले लोक नाहीत.
So they always ask, what is your name?
आणि मग ते विचारतील तुमचं नाव काय.
I didn't understand this when I first came to India.
पहिल्यांदा जेव्हा भारतात मी आलो मला हे समजलंच नाही.
I thought they were just being interested and just friendly.
मला असं वाटलं की त्यांना फार आवड असेल फार मैत्रीपूर्ण असतील म्हणून विचारत असतील.
But then I discovered what they're trying to do is discover which caste you come from.
परंतु नंतर मला हे समजू लागलं की त्यांना काय शोधायचं आहे की हा माणूस कुठल्या जातीतून आलेला.
I come from beyond the Kali Pani, so they're not worried about me.
आता मी काळा पाणी जो आहे त्याच्या अगदी पलीकडून आलो तर माझ्याबद्दल जाणून घेण्यासाठी ते उत्सुक
नसतात. Mlecha, right from the start.
मी तर मलेच्छा आहे अगदी सुरुवातीपासूनच.
So they don't worry about me.
तर ते माझी काही काळजी करत नाही.
But other people are always trying to ask my friends, well, yes, what is your name?
परंतु बऱ्याचदा ते माझ्या मित्रांना विचारतात की तुमचं नाव काय.
And if it's Kamble, well, they know immediately.
आणि जर समजा त्यांनी कांबळे म्हटलं तर लवकरच त्याला कळतं मग.
And so I just began to realize what Joshi, Kamble, and so on.
आणि मग माझ्या लक्षात आलं की हा जोशी कांबळे हे असं आहे.
And this is what you Indians, you're always trying to find out.
आणि तुम्ही भारतीय नेहमी याचा शोध घेत असता.
I haven't got that conditioning.
माझा काही संस्कार तशा प्रकारचा नाही.
But it divides people against each other.
तर याच्यामुळे एक माणूस दुसऱ्यापासून अशा प्रकारे विभाजित होतो.
If they're आपले लोक, you feel happy, you feel secure.
जर आपले लोक असतील तर मग तुम्हाला मोठा सुखी वाटते आनंदी वाटतं.
If they're not आपले लोक, well, you don't know how they're going to think about you, you feel a bit insecure.
आणि जर समजा मग तुम्हाला दिसतं की हे आपले लोक नाहीत मग तुम्हाला असुरक्षित वाटते तुमच्याबद्दल ते काय विचार करतायत असं तुम्हाला वाटतं.
This is true, isn't it? This is the case.
हे खरं आहे का असं घडतं का.
This is something that's taken me time to understand.
आणि हे समजण्यासाठी मला खूप वेळ लागलेला आहे.
In England we just see somebody is another Englishman.
आता इंग्लंड मध्ये आम्ही दुसऱ्याला एक इंग्रज माणूस आहे असंच पाहतो.
We just think, well, where does he come from in England?
आता आम्ही एवढंच पाहतो की हा इंग्लंड मध्ये कुठून आलेला आहे.
From the north or the south.
तो दक्षिणेकडून आलेला आहे किंवा उत्तरेकडून आलेला आहे.
Maybe which class does he come from? How much money has he got?
आता किंवा त्याचा वर्ग काय त्याच्याकडे किती पैसे आहेत.
But we don't think which caste does he belong to.
परंतु आम्ही हा विचार करत नाही की याची जात कुठली आहे.
It's only since Indians have been living in England that we've got caste there.
आता भारतीय लोक इंग्लंड मध्ये राहायला आले तेव्हापासून आम्हाला जात काय ते कळायला लागलं.
Different hotels where different Indians go from different castes.
आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल्स आहेत आणि वेगवेगळ्या जातीचे लोक त्या वेगवेगळ्या जातीच्या हॉटेल मध्ये जातात.
बाबासाहेब hated this mentality.
बाबासाहेबाला या मानसिकतेचा मोठा तिरस्कार होता.
He wanted people just to be brothers and sisters.
त्यांना असं वाटत होतं की लोकांनी केवळ एकमेकांचे बंधू आणि भगिनी असलं पाहिजे.
But it's still not happening.
परंतु हे अजूनही घडत नाही.
Still caste has its grip on Indian life.
भारतीय जीवनावर अजूनही आहे जाती देची पकड घट्ट आहे.
In many ways it's not as bad as it was in Babasaheb's time.
आता एका अर्थाने बाबासाहेबांच्या वेळ जेवढी हे वाईट होती तेवढी वाईट आज नाही.
But it's still bad enough.
परंतु अजूनही तेवढीच वाईट आहे.
Just this morning I saw an item in the paper.
आता आजच्या सकाळी वर्तमानपत्रामध्ये काही मी वाचलं.
And it was from a paper that's not really very sympathetic to poor people.
आणि हे जे वर्तमानपत्र आहे जे गरीब लोक आहेत त्यांच्याबद्दल त्या वर्तमानपत्राला तेवढी सहानुभूती नाही.
But it was saying that among the tsunami victims in Tamil Nadu, people from the so-called Dalit castes were not being given proper aid.
आता तामिळनाडूमध्ये सुनामीचे जे काही बळी आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही दलित समजल्या जातात त्या लोकांना योग्य प्रकारची मदत होत नाही.
They were being kept in separate camps.
त्यांना वेगळ्या शिबिरामध्ये ठेवण्यात येतं.
They weren't being treated as well as others.
आणि इतरांसारखं त्यांना चांगल्या प्रकारची वर्तणूक दिली जात नाही.
And sometimes people say to me, our caste doesn't matter in India anymore.
आणि काही वेळेस लोक मला असं सांगतात की आता भारतामध्ये जातीचा काही एवढा प्रश्न राहिला
नाही. Well, you know it does.
तुम्हाला माहिती आहे की अजूनही तो प्रश्न आहे.
It still is the dominant social form in India.
आताही आपण पाहतो की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये अतिशय प्रभावशाली अशा प्रकारचा हा जातीयतेचा मुद्दा आहे.
India still has to wake up.
भारताला अजून जागा होणं बाकी आहे.
And Babasaheb's Dhamma revolution still needs to take place.
बाबासाहेबांचं जे काही धम्मक्रांती आहे अजूनही ती धम्मक्रांती इथं घडली पाहिजे.
Instead of 2 crore Buddhists we need 20 crore, 40 crore.
आता 2 करोड बौद्ध आहेत परंतु आपल्याला 20 करोड पाहिजे 40 करोड लोक बौद्ध पाहिजे.
If 40% of the Indian population was Buddhist, there would be a real change.
जर भारतीय जी काही लोकसंख्या आहे त्याची 40% लोकसंख्या जर बौद्ध झाली तर फार मोठं परिवर्तन घडून येईल.
Even if 20% were Buddhist, there would be a huge change.
जर 20% भारतीय जरी बौद्ध झाले तर एक मोठा बदल मोठं परिवर्तन येईल.
So we've got still to complete this work.
अजूनही हे कार्य पूर्ण करणं आपल्याला बाकी आहे.
बाबासाहेब can't do it anymore.
आता बाबासाहेब काही हे करू शकत नाही.
So who can do it?
मग हे कोण करणार आहे?
You each of you know one person who can do it.
तुमच्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की एक व्यक्ती हे करू शकतो.
You.
तुम्ही.
Each of us.
आपल्यापैकी प्रत्येक जण.
It's each of us who must carry out this great task of waking up India.
तर आपल्यापैकी प्रत्येकाने हे जे महान कार्य आहे भारताला जागा करण्याचं या कार्याची सुरुवात केली
पाहिजे.
आणि मग हा जो भारत आहे संपूर्ण जगाला जागा करू शकतो.
This is such a great nation.
हा अतिशय महान असा देश आहे.
India has enormous strengths.
भारताकडे खूप मोठी शक्ती आहे.
The people of India are so creative, so fertile of imagination.
भारतीय लोक अतिशय सृजक आहेत त्यांची कल्पनाशक्ती अतिशय प्रगाढ आहे.
There's such wonderful culture in India.
भारतामधलं जी संस्कृती आहे अतिशय अद्भुत आहे अलौकिक आहे.
But it's spoiled because Indians are asleep.
परंतु हे अतिशय म्हणजे एक प्रकारे त्याचा नाश होतो आहे कारण भारतीय लोक झोपलेले
आहेत. आणि
या देशामधील महान अशी जी क्षमता आहे ती आपण वाया घालवतो
आहोत. 20% of Indians woke up to the Dhamma, India would lead the world.
जर 20% भारतीय लोक जर समजा धम्मामुळे जागे झाले तर भारत जगाचं नेतृत्व करेल.
सो दॅट्स आवर टार्गेट.
आपलं लक्ष हे आहे.
That's the target that we must all of us combine to aim at.
आपण सर्वांनी हे लक्ष आपल्या पुढे ठेवलं पाहिजे.
In 20 years 20% of the population.
तर 20 वर्षांमध्ये 20% भारतीय लोक आपण बौद्ध बनवले पाहिजे.
This is perfectly possible.
आता हे पूर्णपणे अगदी शक्य आहे.
बाबासाहेब had an even bigger target in mind.
बाबासाहेबांच्या मनात तर याच्यापेक्षा मोठं लक्ष होतं.
But let's just aim at 20% of the population.
पण किमान 20% जी लोकसंख्या आहे त्याचं आपण लक्ष धरूया.
So how are we going to do that?
मग आता आपण हे कसं करणार आहोत?
Well, of course, you know, we've been doing our best.
अर्थात जेवढा आपण करू शकतो तेवढा आपण करतच आहोत.
But I think there are 3 things that we really need to be awake to.
परंतु 3 अशा बाबी आहेत खरंच ज्याच्याबद्दल आपण जाग व्हायला पाहिजे जागृत व्हायला पाहिजे.
If the present Buddhists are really to make a difference to India, they need to do 3 things.
आता विद्यमान जे बौद्ध आहेत जर त्यांना भारतामध्ये परिवर्तन आणायचं असेल तर या 3 गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे.
The first thing is they need to practice the Dhamma themselves.
पहिली बाब म्हणजे त्यांनी स्वतः धम्माचं आचरण केलं पाहिजे.
We need to wake up ourselves.
आपण स्वतः जागे झालो पाहिजे.
If you're asleep, you can't wake other people up.
आता तुम्ही जर समजा झोपलेले असाल तर तुम्ही इतरांना जागे करू शकत नाही.
A dreamer can't wake up another dreamer.
आता एक जर स्वप्नामध्ये आहे तर दुसऱ्या स्वप्न पाहणाऱ्याला तो जागा करू शकत नाही.
Only somebody who's awake can wake others.
तर जो जागा असतो तोच इतरांना जागा करू शकतो.
There's a famous simile of the Buddha's.
आता बुद्ध काळामधले एक मोठं प्रसिद्ध असं रूपक आहे.
The Buddha said, "Well, I'm not a god."
बुद्ध म्हणतात की मी देव नाही.
I'm just the elder brother of mankind.
तर मानवतेचा एक मोठा बंधू मी आहे.
And I'm the elder brother trying to bring other brothers to awakeness.
आणि मी एक मोठा बंधू आहे आणि माझ्या इतर बांधवांना मी जागा करतो आहे.
It's as if everybody's like a chicken in an egg.
जणू काही अंड्यामध्ये जसं ते पिलं असतं अशासारखे बाकी सर्व लोक
आहेत.
आता त्या अंड्यामध्ये आपण सर्व झोपलेलो आहोत.
But Baba said, the Buddha has woken up.
परंतु बुद्धाने आपल्याला जागा केलं.
He's broken out of his shell.
ते स्वतःच्या त्या कवचातून बाहेर पडले.
But then he finds that the other shells are just staying closed.
आणि मग त्यांनी पाहिलं की इतर जे काही कवच आहे ते अजूनही बंद आहे.
The chickens are just staying inside their eggs.
आणि त्या मधले जे काही पिलं आहे ते अजूनही त्या आतमध्येच आहे.
So he goes round to each egg and he taps.
मग तो प्रत्येक त्या कवचापर्यंत जातो आणि तिथं अशा प्रकारे तो त्याला ठोकतो.
He says, "Wake up."
आणि तो म्हणतो की जागे व्हा.
Wake up, break out of your shell.
जागे व्हा, तुमच्या कवचातून बाहेर पडा.
So if we are to wake other people up, we have to be outside the shell ourselves.
जर आपल्याला इतरांना जागा करायचं असेल तर आपण स्वतः हे गवच फोडून बाहेर आलो पाहिजे.
And if we want to be outside the shell, we've got to practice the dhamma ourselves.
आणि मग कवचातून जर आपल्याला बाहेर यायचं असेल तर मग स्वतः आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे.
That means following the path of shila, samadhi, prajna.
आणि मग याचा अर्थ असा होतो की शील समाधी प्रज्ञेचा मार्ग आपण वाटचाल केली पाहिजे त्या मार्गावर.
If we really want to follow Baba Saheb, if we really want to wake up India, we have to start with one Indian.
जर समजा खरच आपल्याला भारत जर जागा करायचा असेल, खरच जर आपल्याला भारतामध्ये परिवर्तन हवं असेल तर आपण एक माणसाला बदलू शकतो, तिथून सुरुवात करावी लागेल.
We have to start with the one Indian we can really affect.
तर एका भारतीयापासून ज्याच्यावर आपण परिणाम करू शकतो त्याच्यापासून सुरुवात करावी लागणार आहे.
Yourself.
आणि ते तुम्ही स्वतः आहोत.
You need to practice the dhamma for yourself.
तुम्ही स्वतः धम्माचं आचरण केलं पाहिजे.
So first of all, you need to practice shila.
पहिली बाब म्हणजे तुम्ही शीलांचं आचरण केलं पाहिजे.
But what is shila?
मग शील काय आहे?
बाबासाहेब describe shila as right relations between man and man.
बाबासाहेब शीलांबद्दल असं म्हणतात की एका माणसाचा दुसऱ्या माणसाची योग्य जो काही संबंध आहे त्याला शील म्हणतात.
What are right relations?
मग एकमेकांशी योग्य प्रकारचा आपला संबंध म्हणजे काय?
Well, right relations are where we relate to others so that we help them and don't harm them.
मग योग्य प्रकारचा एकमेकांशी संबंध म्हणजे आपण त्यांना मदत करतो, त्यांना इजा पोहोचवत नाही.
इट्स वेअर वी अप्रिशिएट अदर्स अँड हेल्प देम.
तर आपण एकमेकांना समजून घेतो, एकमेकांना मदत करतो.
सो शील इज लव्ह ऑफ लाईफ.
तर शील म्हणजे जीवनाबद्दलचं प्रेम होय.
लाईफ इन अदर पीपल, लाईफ इन ourselves.
तर इतरांचं जे काही जीवन आहे, आपलं स्वतःचं जे काही जीवन आहे,
इट्स डूइंग व्हॉटएव्हर वी कॅन टू सपोर्ट लाईफ.
जे आपल्याला शक्य आहे त्यातून आपण जीवनाला अशा प्रकारे मदत करीत असतो.
Our own lives or the lives of other people.
आपल्या स्वतःच्या जीवनाला आणि इतरांच्या जीवनाला सुद्धा.
That's what shila is.
शील यासाठीच आहे.
So we need to be trying to act towards others in a way that helps them.
तर अशा प्रकारे आपण इतरांशी वागलो पाहिजे ज्याच्यामुळे त्यांना मदत होईल.
First of all, we need to stop harming them.
पहिली गोष्ट म्हणजे त्यांना इजा पोहोचवणं आपण थांबवलं पाहिजे.
We need to stop harming ourselves.
आपण स्वतःला इजा पोहोचवणं थांबवलं पाहिजे.
And then we need to help them.
आणि मग आपण त्यांना मदत केली पाहिजे.
We need to help ourselves.
आपण स्वतःला मदत केली पाहिजे.
This is what shila really means.
आणि शीलाचा हा अर्थ होतो.
Shila is the expression of love and respect for living beings.
शील म्हणजे जे काही प्राणी मात्र आहेत त्यांच्याप्रती आपल्या मनामधील जी काही मैत्री आहे, आदर आहे, हा हो.
If you love somebody, you can't hurt them.
जर एखाद्याबद्दल आपल्याला प्रेम असेल तर आपण त्याला इजा पोहोचवू शकत नाही.
I remember once hearing a very very moving story.
तर मला आठवतं एक अतिशय म्हणजे हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट मी ऐकली.
It was told to me by one of our Dhamma mitras in England.
तर एक इंग्लंडच्या आमच्या धर्ममित्राने ती गोष्ट मला सांगितली.
And he'd been a member of the IRA.
तर ते IRA नावाच्या एका संघटनेचे सदस्य होते.
I don't know whether you know what that is, but I suppose it's a terrorist group. That's what we English would say.
आता तुम्हालाही माहिती आहे का मला माहित नाही परंतु तो अतिरेकी लोकांचा एक गट होता.
Or you could say they're freedom fighters.
किंवा असं म्हणू शकता की स्वातंत्र्य लढा देणारे ते होते.
And they were fighting the British in Ireland.
आणि मग आयर्लंड मध्ये ब्रिटिशांशी ते युद्ध करीत होते.
And he said that he joined this group.
आणि त्यांनी सांगितलं की त्या गुटामध्ये ते सामील झाले.
And he went out on patrol.
आणि मग अगदी ते नियंत्रणाच्या बाहेरच गेले.
And he was left to guard the escape route of his troop.
आणि मग त्यांचा जो काही ट्रूप होता तिचं त्यांना म्हणजे एक प्रकारे रक्षण करायचं होतं जो काही पळण्याचा जो काही मार्ग आहे तिथे. परंतु मात्र ते तिथं अडकून बसले त्यांना तशा प्रकारे पकडण्यात
आलं.
आणि अचानक त्याच्या पुढे एक ब्रिटिश सैनिक उभा होता.
And so he raised his rifle.
आणि मग त्याची बंदूक त्याने अशा प्रकारे वर धरली.
He looked down the sights of the rifle.
आणि मग त्या बंदुकीतून त्याने त्याला पाहिलं.
And he saw the face of the soldier.
आणि मग त्या सैनिकाचा चेहरा त्याने पाहिला.
And he saw the fear in the soldier's face.
आणि त्याने पाहिलं त्या चेहऱ्यावर कशा प्रकारे भीती आहे.
And he thought to himself, he felt, that soldier is as afraid as I am.
आणि मग त्यांनी स्वतः पाहिलं जसं त्या सैनिकाला भीती वाटते तशाच प्रकारे मलाही भीती वाटते.
He's just a human being like me.
जसा मी एक मानव आहे तशाच प्रकारे हा सुद्धा एक मानव आहे.
And he couldn't pull the trigger.
आणि मग त्यांनी तो घोडा जो आहे तो दाबलाच नाही.
The soldier was of course better trained than him.
परंतु तो जो सैनिक आहे त्याला खूप चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण होतं.
And so the soldier shot him.
आणि मग तो जो सैनिक आहे त्याने त्याला गोळी झाडली.
And he showed me the scar in his shoulder where the bullet had gone through.
आणि त्यांनी तो एक व्रण दाखवला जिथं त्याला गोळी लागली होती.
But I was very moved by that.
परंतु याच्यामुळे माझ्या हृदयाला मोठा स्पर्श झाला.
If you see somebody is a human being, you can't harm them.
जर तुम्ही एखाद्याला मानव म्हणून पाहता तर खरंच त्याला तुम्ही इजा पोहोचवू शकत नाही.
We harm other people when we don't see them as human beings like us.
जेव्हा आपण इतरांना इजा पोहोचवतो तेव्हा खरं म्हणजे आपण जसे मानव आहोत तशा प्रकारे इतरांना मानव म्हणून पाहतच नाही.
That's why people harm each other in casteism.
आणि म्हणूनच या जातीयतेमध्ये लोक एकमेकांना इजा पोहोचवतात.
You don't see somebody as a fellow human being, you see them as a member of a different caste.
तर तुम्ही असं पाहत नाही की ते माझ्यासारखे मानव आहेत तर तुम्ही पाहता की ते एका विशिष्ट जातीचे सभासद आहेत.
Then you harm them.
मग तुम्ही त्यांना इजा पोहोचवता.
Because it's a bit like just hitting a piece of wood or something like that.
जणू काही एखाद्या लाकडाला आपण मारतो आहोत अशा प्रकारे तुम्हाला वाटतं.
Or just beating an animal.
किंवा एखाद्या प्राण्याला आपण मारतो असं वाटतं.
You don't see this as a human being like you.
तर माझ्यासारखा हा मानव आहे असं मात्र तुम्ही तिथं पाहत नाही.
If we see others as human beings just like us, we cannot harm them.
जर आपण जसे मानव आहोत तशाच प्रकारे इतर मानव आहेत असं पाहू लागलो तर आपण त्यांना इजा पोहोचवणार नाही.
So Sheila is learning to treat other people as human beings.
तर शील म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला प्रशिक्षण देतं की इतर माणसाला माणूस म्हणून पाहणं.
Actually it's also learning to treat other creatures as living beings like us.
तर जसं आपण जिवंत आहोत तशाच प्रकारे इतर जे काही प्राणी मात्र आहेत ते सुद्धा जिवंत आहेत हे पाहायला शील आपल्याला शिकवतं.
If you realize that a dog feels pain just like you, you can't beat it.
आता जेव्हा तुम्हाला हे लक्षात येतं की जसं तुम्हाला दुःख होतं तशाच प्रकारे जर एखाद्याला मारलं तर त्या कुत्र्याला सुद्धा दुःख होऊ शकतं.
If you feel the life in another creature just like your life, you can't harm it.
जसं तुम्ही पाहता की एखादा प्राणी आहे तो तुमच्यासारखा जिवंत आहे असं तुम्ही जेव्हा पाहू लागता तेव्हा तुम्ही त्याला इजा पोहोचवू शकत नाही.
So Sheila is training in loving and respecting other beings.
तर शील म्हणजे अशा प्रकारचं प्रशिक्षण आहे जिथे इतर जे काही प्राणी मात्र आहेत त्यांचा आदर करणं त्यांच्यावर प्रेम करणं.
It's training in loving life.
तर जे काही जीवन आहे त्या जीवनाचा आपण प्रेम करतो.
You could even say it's training in loving our own life more fully.
तर आपण असंही म्हणू शकतो की एका पूर्ण अर्थाने स्वतःचं जे जीवन आहे त्या जीवनावरही आपण प्रेम करायला शिकतो.
This is what the precepts are all about.
शील ज्याला आपण म्हणतो हे याच्यासाठीच आहे.
They're all about stopping harming ourselves and harming others.
तर ते आपल्याला शिकवतं की स्वतःला इजा पोहोचवू नका त्याचबरोबर इतरांना इजा पोहोचवू नका.
They're all about
helping ourselves and helping others.
तर ते आपल्याला स्वतःला मदत करायला शिकवतात, इतरांना मदत करायला शिकवतात.
Benefiting ourselves and benefiting others.
स्वतःचं कल्याण आपण करतो, इतरांचं कल्याण आपण करतो.
So we need to think about the precepts deeply.
तर या शिलांचा आपण सखोलपणे विचार केला
पाहिजे. We need to see how they connect to love and respect.
तर आपण पाहिलं पाहिजे जे काही प्रेम आहे, जो काही आदर आहे, त्याच्याशी हे कसं संबंधित आहे.
We need to see how they connect to a completely different state of mind.
तर याच्यामुळे आपली अतिशय वेगळ्या प्रकारची मानसिक अवस्था कशी निर्माण होते हे आपण पाहिलं पाहिजे.
To the mind of bandhutva, a fraternity.
तर अशा प्रकारचं मन तयार होतं जिथं बंधुत्व आपण पाहतो.
So the precepts are training in bandhutva.
The shield bandhutvaacha aplyala prashikshan deta.
So we need to think about the precepts and try to live our lives in accordance with them.
तर आपण शिलांचा विचार केला पाहिजे आणि शिलानुसार आपण आपलं जीवन घडवले पाहिजे.
Every day we say the precepts.
प्रत्येक दिवशी आपण शील म्हणतो.
But we shouldn't say them just without really thinking about what they mean.
आता शील आपण केवळ एवढंच असं पठन करू नये, त्याचा अर्थ जाणून न घेता.
I often say that's just parrot shila.
तर बऱ्याचदा मी असं म्हणतो की पोपटाचं शील असतं.
You know, a parrot, you could teach it to talk.
आता तुम्हाला माहिती आहे की पोपटाला आपण बोलायचं शिकवू शकतो.
When I was a child, we used to have parrots in the house.
जेव्हा मी लहान होतो तर आमच्या घरी एक पोपट होता.
And you could get them to say anything.
आणि तुम्ही त्या पोपटाला काही म्हणणं शिकवू शकता.
I was just a little boy, so I used to teach them to say very naughty things.
आता मी एक छोटा मुलगा होतो तर त्या पोपटाला मी काहीतरी म्हणजे अशा खोडकर अशा गोष्टी शिकवायचो.
But you can teach those parrots to talk.
आता त्या पोपटाला तुम्ही अगदी बोलायचं पण शिकवू शकता.
But they don't know what they're saying.
आता ते काय म्हणतात हे मात्र त्या पोपटाला कळत नाही.
You could get a parrot to say, "Anati pata, very many tika padam."
तर आता तुम्ही पोपटाला असं शिकवू शकता, पाना ती पाता वेर म्हणे तो म्हणेल.
बुद्धं शरणं गच्छामि.
हा पोपट बुद्धं शरणं गच्छामि हे सुद्धा म्हणू शकता.
But it wouldn't be a Buddhist parrot.
परंतु तो काय बौद्ध पोपट बनणार नाही.
You can't have a Buddhist parrot.
हा बौद्ध पोपट नसतोच.
Because the parrot wouldn't know what it was saying.
कारण पोपटाला हे कळतच नाही की तो काय म्हणतो आहे.
It would pronounce the words perfectly.
जे काही शब्द आहेत अतिशय योग्य प्रकारे त्याचा तो उच्चारण करेल.
But it wouldn't know what they meant.
परंतु त्याचा अर्थ काय आहे हे त्याला कळणार नाही.
So often we're just parrot Buddhists.
परंतु बऱ्याचदा आपण अशा प्रकारे पोपटच बौद्ध असतो.
We just say the words, we don't know what they mean.
आपण शब्द म्हणतो परंतु त्याचा अर्थ काय आहे हे आपल्याला माहिती नसतं.
We don't think what they mean.
आपण त्याचा विचार करत नाही की याचा अर्थ काय आहे.
So let's not be parrot Buddhists.
तर आपण या पोपटासारखं बौद्ध होता कामा नये.
Let's say the words. So the precepts reflecting on what they mean.
जेव्हा तुम्ही शिलांचे हे शब्द बोलता त्याचा काय अर्थ होतो याच्यावर चिंतन करा.
And let's try to put them into practice.
आणि मग हे जे काही शब्द आहेत ते आचरणामध्ये आणा.
If we could really practice the precepts, well, India would start to wake up.
जर खरंच आपण शिलांचं आचरण केलं तर भारत जाग व्हायला लागेल.
But then we need to practice meditation.
मग आपण ध्यानाचा पण सराव केला पाहिजे.
We need to make a big revolution in our minds.
आपण आपल्या मनामध्ये मोठी क्रांती घडवून आणली पाहिजे.
And that's what meditation is all about.
आणि ध्यानाचा हाच उद्देश असतो.
It's about bringing about a new state of mind.
तर हे आपले नवीन प्रकारची मानसिक अवस्था निर्माण करतं.
So we need to practice meditation if possible every day.
जर शक्य असेल तर प्रत्येक दिवशी आपण ध्यानाचा सराव करा.
You can learn meditation, I think, here in Hingangat.
मला असं वाटतं की इथे गंगाट इथे आपण ध्यान शिकू शकाल.
I think many of you know meditation already.
आणि कदाचित आता अनेकांना आपल्यापैकी ध्यान माहिती असेल.
We teach it, other people teach it.
आम्ही ध्यान शिकवतो, इतर लोकही ध्यान शिकवतात.
It doesn't matter who teaches, as long as you learn.
आता कोण तुम्हाला हे शिकवतं हे महत्वाचं नाही, तर तुम्हाला मात्र हे कळलं पाहिजे.
There are many different ways of meditating and they're all just as good.
अनेक प्रकारच्या ध्यान पद्धती आहेत, त्या सर्वच फार चांगल्या आहेत.
I don't mind who you meditate with or what meditation you do, just meditate.
तर तुम्ही कोणा कडून ध्यान शिकता, कसलं ध्यान करता हे महत्वाचं नाही, पण ध्यान करा.
I just want to correct one thing.
आता एक गोष्ट मला इथं योग्य करावीशी वाटते.
Sometimes people say that Babasaheb was against meditation.
काही वेळेस लोक असं म्हणतात की बाबासाहेब हे ध्यानाच्या विरोधात होते.
But I think this comes about because Babasaheb says that bhikshus shouldn't just spend their time meditating.
कदाचित लोकांना असं यासाठी वाटलं असेल कारण बाबासाहेब म्हटले की भिक्षूंनी केवळ ध्यानामध्ये आपला वेळ घालवता कामा नये.
But what he meant was not that they should stop meditating, but they should do something for society as well.
परंतु त्यांना हे म्हणायचं नव्हतं की त्यांनी ध्यान थांबवलं पाहिजे, तर त्यांनी ध्यान केलं पाहिजे आणि समाजामध्ये सुद्धा परिवर्तन आणलं पाहिजे.
But in the Buddha Nisdhamma, Baba Sahib talks about meditation and its importance.
परंतु बुद्धा आणि त्याच्या धम्मामध्ये बाबा साहेब ध्यानाबद्दल बोलतात, त्याच्या महत्वाबद्दल सांगतात.
And he says that the first significant thing about the Buddha's teaching is the need to cultivate the mind.
आणि ते असं म्हणतात की बुद्ध धर्माची अतिशय महत्वाची शिकवण म्हणजे ते आपल्या मनाचा विकास करण्यासाठी आपल्याला शिकवतात.
And that's what meditation is about.
आणि ध्यान यासाठीच आहे.
Meditation is cultivating the mind.
तर ध्यानामुळे आपण आपल्या मनाचा विकास करतो.
So please try to learn meditation and practice it every day.
तर कृपया ध्यान शिकून घ्या, प्रत्येक दिवशी त्याचा सराव करा.
Go on Shibir.
शिबिराला जा.
If you go on Shibir, you'll find it much easier to meditate.
शिबिरामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की तुम्ही सहज तिथे ध्यान करू शकता.
We have this wonderful meditation center at Bordaran, quite near here.
अतिशय जवळ बोरधरण येथे आपलं अतिशय सुंदर असं शिबिर केंद्र आहे.
There are other meditation centers run by different people.
आणि अनेक लोक अशा प्रकारचे ध्यान केंद्र चालवत आहेत.
So take advantage.
याचा फायदा घ्या.
Work on your mind.
तुमच्या मनावर कार्य करा.
Wake up.
जागे व्हा.
Then this prajna.
मग प्रज्ञा आहे.
Prajna is what is being fully awake.
प्रज्ञा म्हणजे जिथं आपण पूर्णपणे जागृत असतो.
But we need to prepare ourselves to wake up fully.
तर पूर्णपणे जाग होण्यासाठी आपल्याला तयारी करावी लागते.
We need to study the dhamma.
आपल्याला धम्माचा अभ्यास करावा लागतो.
Each of us should at least study a little bit of dhamma every day.
आपल्यापैकी प्रत्येकाने प्रत्येक दिवशी थोडा धम्मा अभ्यास केला पाहिजे.
Take the Buddha's Dhamma for instance.
उदाहरणादाखल बुद्धाने धम्मा घ्या.
Just read a few sections each day.
तर प्रत्येक दिवशी काही प्रकरण तुम्ही वाचून काढा.
Just read one section each day.
किमान एकच प्रकरण वाचा.
And then think about what you read.
आणि तुम्ही जे काही वाचलं त्याच्यावर तुम्ही चिंतन करा.
And you'll get a lot of inspiration, a lot of happiness from it.
मग तुम्हाला त्यातून मोठा आनंद निर्माण होईल, मोठी प्रेरणा निर्माण होईल.
And you'll get a lot clearer about the Dhamma.
आणि मग धम्माबद्दल तुमची अधिक स्पष्टता होईल.
And that will help you to wake up.
आणि यामुळे तुम्हाला जागा होण्यासाठी मदत होईल.
It will help you to stay awake.
यामुळे तुम्ही सतत जागे राहू शकाल, जागृत राहू शकाल.
So read some Dhamma every day.
तर प्रत्येक दिवशी तुम्ही धम्म वाचा.
Listen to Dhamma talks.
धम्म प्रवचन ऐका.
Study Dhamma with others.
इतरांसोबत तुम्ही धम्माचा अभ्यास करा.
Think about Dhamma.
धम्माबद्दल तुम्ही विचार करा.
Reflect on Dhamma in meditation.
ध्यानामध्ये तुम्ही धम्माबद्दल चिंतन करा.
So if you want to wake up, you need to practice the Dhamma yourself.
जर तुम्हाला जागा व्हायचं असेल तर मग तुम्ही स्वतः धम्माचं आचरण केलं पाहिजे.
If you want India to wake up, you must practice the Dhamma yourself.
जर तुम्हाला भारत जर जागा करायचा असेल तर तुम्ही स्वतः धम्माचं आचरण केलं पाहिजे.
Think about the precepts.
शीलांचा विचार करा.
Think about your life in relation to the precepts.
शीलाच्या अनुषंगाने तुमच्या जीवनाचा विचार करा.
Try to practice in accordance with the precepts.
आणि शीलाच्या अनुषंगाने तुम्ही आचरण करा.
Try to meditate.
ध्यान करायचा प्रयत्न करा.
Study Dhamma.
धम्माचा अभ्यास करा.
If you do these things, you will gradually wake up.
आणि जर समजा तुम्ही हे करू लागलात तर हळूहळू तुम्ही जागे व्हाल.
And the more you're awake, the more you'll be able to wake other people.
आणि जेवढे तुम्ही जागे व्हाल तुम्ही इतरांना जागा करू शकाल.
And the more Baba Sahib's dream of a new society will come into being.
आणि मग बाबासाहेबांचं नव समाजाचं जे स्वप्न होतं ते अधिक अधिक साकार होईल.
So this is the first point, practice the Dhamma.
तर हा पहिला मुद्दा आहे, धम्माचं आचरण करा.
The second point is be united.
आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही एकी असू द्या.
One of the reasons why Dhamma has not spread is because we Buddhists have spent time fighting each other.
आता अनेक कारणांपैकी एक कारण हे आहे ज्याच्यामुळे धम्म प्रचार होऊ शकला नाही, आपण बौद्ध एकमेकांशी भांडत असतो.
It's a bit like two boys who find some gold.
आता जणू काही दोन मुलं आहेत आणि त्यांना सोनं सापडतं.
And there's a big pile of gold.
आणि एक मोठा समजा असा सोन्याचा जणू काही ढीग रचून आहे.
But they pick up one gold coin.
आणि मग ते त्यातला एक सोन्याचं नाणं उचलतात.
And then they start fighting over that one gold coin.
आणि मग त्या एका सोन्याच्या नाण्यासाठी दोघे भांडू लागतात.
And actually there's a whole pile of gold there.
परंतु सोन्याचा मोठा असा ढीग तिथे पडून आहे.
And while they're fighting over that gold piece, somebody else comes along and takes all the rest of the gold.
आणि मग हे दोघे त्या एका नाण्यासाठी भांडत राहतात आणि दुसरा येऊन तो पूर्ण सोन्याचा ढीग घेऊन जातो.
So while we're fighting each other, the dream goes on.
आणि जर आपण असंच भांडत राहिलो तर मग मात्र हे स्वप्न निघून जाईल.
The bad dream goes on for all Indians.
आणि मग हे सर्व भारतीयांसाठी जे काही दुःस्वप्न आहे ते मात्र तसंच सुरू राहील.
And people are oppressed in Tamil Nadu.
आणि तामिळनाडू मध्ये अशा प्रकारे जे लोक आहेत त्यांचं शोषण होईल.
People are oppressed even here in Maharashtra.
महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारे लोकांचं शोषण होतं.
Because we've wasted time quarreling with each other, people are still oppressed.
आपण एकत्र अशा प्रकारे नेहमी भांडत आहोत आणि म्हणूनच आपलं शोषण होत आहे.
So let us Buddhists be united.
तर एक सर्व बौद्ध म्हणून आपण एक होऊया.
I know there are people from different Buddhist groups here tonight.
मला माहिती आहे की आजच्या रात्री इतर बौद्ध संघटनेचे लोक पण इथं आहेत.
And I'm very glad indeed that we're all together.
आणि मला आनंद होतो आहे की आपण सर्वजण इथं एकत्र आहोत.
We may have our different ways of going about things.
आता जे काही आपल्याला करायचं आहे त्याची वेगवेगळ्या प्रकारची आपली मार्ग असतील.
We may have different approaches.
वेगवेगळ्या प्रकारचे आपले दृष्टिकोन.
इन द एंड द धम्मा इज द सेम.
परंतु सरते शेवटी धम्म मात्र सारखाच असणार आहे.
शील समाधी प्रज्ञा इज द सेम इन एनी लँग्वेज.
शील समाधी प्रज्ञा ही कुठल्याही भाषेमध्ये सारखीच असणार आहे.
यू कॅन कॉल इट शील समाधी प्रज्ञा.
तुम्ही त्याला शील समाधी प्रज्ञा म्हणू शकता.
यू कॅन कॉल इट मॉरॅलिटी मेडिटेशन अँड विजडम इन इंग्लिश.
किंवा तुम्ही त्याला मॉरॅलिटी विजडम मेडिटेशन म्हणू शकता.
But it's the same thing.
परंतु ही एकच अशी बाब होय.
So we have our different groups.
तर आपले वेगवेगळे गट आहेत.
We do things in different ways.
आपण वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करतो.
But fundamentally it's still the same dhamma.
परंतु मूलभूत दृष्ट्या जर पाहिलं तर हा एकच धम्म आहे.
It's good that there are different groups.
आता हे चांगलं आहे की वेगवेगळे आपले गट आहेत.
It's good that there are different ways of practicing.
आणि हे पण चांगलं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या आचरण पद्धती आहेत.
If you want to make a beautiful stage like this, well, you need many different colors.
आता समजा एखादा सुंदर अशा प्रकारचा मंचक तुम्हाला तयार करायचा असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची रंग पाहिजे.
Just imagine somebody said, no, we shouldn't have many different colors.
आता कल्पना करा की कुणीतरी म्हटलं की आपल्याला वेगवेगळे रंग नको आहेत.
We should just have one color.
केवळ एकच रंग पाहिजे.
It should all be black.
हा सर्व हा काळा असला पाहिजे.
Well, how boring it would be, how dull it would be.
आता किती हे कंटाळवाणं वाटेल, किती हे निस्तेज दिसेल मग.
But we've got so many colors here, so it's much brighter, so much more interesting.
परंतु इथे अनेक रंग आहेत, ततिशय हे चकाकणारं दिसतं, आपल्याला मोठी रुची वाटत आहे.
Or just imagine giving a meal to a guest.
आता कल्पना करा की एखाद्या पाहुण्याला आपण जेवण देतो आहोत.
One of my duties when I'm in India is to eat.
आता जेव्हा मी भारतामध्ये असतो तेव्हा माझे कर्तव्य असतं ते म्हणजे खाणं.
Because people always want to have me come to their homes and eat.
कारण लोकांना वाटतं की मी त्यांच्या घरी गेलो पाहिजे आणि काहीतरी खाल्लं पाहिजे.
It's very good because I really like Indian food.
आता हे चांगलंच आहे कारण भारतीय जेवण मला आवडतं.
I like it even a little bit tikkat.
थोडं तिखटही आवडतं मला.
But yes, but people always present you. They don't just give you one vegetable.
आता लोक तुम्हाला जेव्हा जेवण वाढतात तर ते काही तुम्हाला एकच भाजी देत नाही.
Or they don't just give you rice and nothing else.
केवळ तुम्हाला ते भातच वाढतात आणि दुसरं देत नाही असं नाही.
There's several sabji.
अनेक प्रकारच्या भाज्या असतात.
Maybe some dal.
काही डाळ असते.
Many different spices.
काही वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असतात.
That makes the meal much more interesting, much more tasty.
आणि मग हे जेवण अतिशय रुचीपूर्ण होतं, अतिशय म्हणजे चांगलं दिसतं.
So it's very good that on our thali plate we've got so many different groups.
तर आपल्या या थाळीमध्ये अनेक प्रकारचे गट आहेत, चांगलंच आहे.
They make Buddhism so much richer.
त्याच्यामुळे बुद्ध धर्म अधिक समृद्ध होतो.
Buddhism is a very, very rich spiritual tradition.
बुद्ध धम्म अतिशय समृद्ध अशा प्रकारची आध्यात्मिक अशी शाखा होती.
It's been alive for 2500 years.
2500 वर्षापासून हा धर्म जिवंत आहे.
It's spread throughout Asia.
पूर्ण आशियामध्ये हा पसरला.
And so many different forms have developed.
आणि अनेक प्रकारचे बुद्ध धर्माचे रूप आता आपण पाहतो.
And most of them still express the Buddha's message.
आणि बहुतेक हे सगळे लोक आहेत बुद्धाचा संदेश ते देत आहेत.
They do it in different ways, but it's still the Buddha's message.
आता ते वेगवेगळ्या प्रकारे देतात परंतु हा बुद्धाचा संदेश आहे.
And the wonderful thing about Buddhism is that we all acknowledge that we're following the same path.
आणि बुद्ध धर्माबद्दल अतिशय एक अलौकिक गोष्ट म्हणजे आपण हे पाहतो की आपण एकाच मार्गावर आहोत सर्वजण.
You can have a Theravadin, you can have a Tibetan Buddhist, you can have a Chinese Buddhist.
आता थेरवादी बौद्ध असू शकतात किंवा तिबेटन बौद्ध असू शकतात, चायनीज बौद्ध असू शकतात, पण ते सर्व एकत्र येतात.
आणि
ते एकमेकांना बौद्ध म्हणून पाहतात, एकमेकांना तशा प्रकारेच पाहतात.
Sometimes people say, ah, well, the Pali canon is the only true version of the Buddha's teaching.
आता काही लोक असं म्हणतात की जे काही पाली ग्रंथ आहेत तेच खऱ्या अर्थाने बुद्धाची खरी शिकवण.
They say, oh, Mahayana, that's not really Buddhism.
आणि ते म्हणतात की महायान म्हणजे काय बुद्ध धर्म नव्हे.
So why did Baba Sahib quote from Mahayana sources in the Buddha and his Dhamma?
मग असं जर असेल तर बाबा साहेबांनी बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये महायान ग्रंथातली काही विचार का ठेवले.
I've counted at least 8 places where Baba Sahib talks about the Mahayana.
तर मी मोजून काढलेला आहे बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये 8 ठिकाणी बाबासाहेबांनी महायान मधून काही शिकवण घेतलेली आहे.
The two last sections of the Buddha and his Dhamma come from Mahayana.
बुद्धाने त्याच्या धम्मामधले शेवटची जी दोन प्रकरणं आहेत ती महायान मधून आलेली आहेत.
There's the four bodhisattva vows.
तर चार बोधिसत्वांच्या प्रतिज्ञा आहेत.
Those are Mahayana.
हे महायान मधून आहे.
The last section, the prayer to be reborn in his own land, that comes from Chinese Mahayana Buddhism.
आणि शेवटचं जे प्रकरण आहे की या भूमीमध्ये पुनर्जन्म घेण्याचं हे चायनीज जे बुद्ध धर्म आहे तिथून आलेलं आहे.
So if Mahayana is not proper Buddhism, then Baba Sahib is not proper Buddhism.
आणि जर समजा महायान योग्य प्रकारचा बुद्ध धर्म नसेल तर मग बाबासाहेबांनी आपल्याला योग्य बुद्ध धर्म नाही दिला असं म्हणावं लागेल.
Well, we know Baba Sahib is proper Buddhism, so Mahayana must be.
तर आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनी आपल्याला योग्य बुद्ध धर्म दिलेला आहे तर महायान सुद्धा योग्य.
But we don't really need to be Mahayana or Theravada or Hinayana or this or that.
तर आपल्याला काही महायानी होणं थेरवादी होणं हिनयानी होणं याची काही गरज नाही.
We're just Buddhists.
आपण केवळ बौद्ध आहोत.
And we just acknowledge all other Buddhists.
आणि आपण जे कोणी बौद्ध आहोत त्यांना बौद्ध म्हणून पाहतो.
But sometimes people say this about TBMSG.
तर काही वेळेस आमच्या त्रैलोक्य बुद्ध महासंघ सायकनाबद्दल लोक विचार करतात.
They say, are you Theravada or are you Mahayana?
मग ते म्हणतात तुम्ही थेरवादी आहात की महायानी आहात.
We just say we're Buddhayana.
तर आम्ही म्हणतो आम्ही बुद्धयानी आहोत.
Just like Baba Sahib, we're Buddhayana.
जसं बाबा साहेब आहेत तशाच प्रकारे आम्ही बुद्धयानी आहोत.
We'll learn from anybody who can teach us how to wake up.
तर जे कोणी हे शिकवतात की कशा प्रकारे जाग व्हायला पाहिजे त्यांच्याकडून आम्ही शिकतो.
We'll practice any practice that really helps you to wake up.
तर कुठलाही आचरण पद्धती असो जी जाग होण्यासाठी मदत करते ते आम्ही शिकत असतो.
And this was Baba Sahib's approach.
आणि बाबासाहेबांचा सुद्धा दृष्टिकोन असाच होता.
In the press conference just before the conversion, he was asked, what form of Buddhism are you taking on?
तर धर्मांतराच्या आधी जी पत्र परिषद झाली तिथं त्यांना विचारण्यात आला की तुम्ही कुठला बुद्ध धर्म स्वीकारणार आहात.
He said, well, I'm not taking on any particular sect or group.
तर मग त्यांनी म्हटलं की कुठलाही एक संप्रदाय किंवा कुठलाही एक गटाला मी काही स्वीकारणार नाही.
आय एम जस्ट गोइंग टू फॉलो द टीचिंग्स ऑफ द बुद्ध.
तर बुद्धाची जी काही शिकवण आहे त्या शिकवणीचाच मी अनुसरण करणार आहे.
एंड दॅट्स व्हॉट वी शुड डू.
आणि हेच आपण केलं पाहिजे.
दॅट्स व्हॉट वी डू इन टीबीएमएसजी.
त्रैलोक्य बौद्ध महासंघ सायकनामध्ये आम्ही हेच करत असतो.
सो वी शुडंट वेस्ट टाइम सेइंग योर महायाना नॉट प्रॉपर बुद्धिझम.
तर आपण अशा प्रकारे वेळ घालवता कामा नये की असं म्हणणं की हो तुम्ही महायानी आहात तुम्ही काय योग्य बौद्ध नाही.
यू शुडंट डू थिंग्स दिस वे यू शुड डू देम दॅट वे.
तर तुम्ही असं करता कामा नये तुम्ही तशा प्रकारे केलं पाहिजे.
वी आर राइट युअर रॉंग.
आम्ही योग्य आहोत तुमचं चुकतं आहे.
दिस इज वे वी लूज द गोल्ड.
आणि यामुळे जे काही आपलं ध्येय आहे ते आपण गमावून बसतो.
While we are fighting each other, India sleeps on.
आणि जेव्हा आपण आपसात अशा प्रकारे भांडतो तेव्हा भारत अशा प्रकारे झोपलेला असतो.
There are many, many different forms of Buddhism.
आता बुद्ध धर्माचे असे अनेक प्रकारचे रूप आहेत.
But their spirit is the same.
परंतु त्याचं जे काही चैतन्य आहे ते मात्र सारखंच आहे.
It's a bit like buying mineral water.
जसं आपण जे समजा पाणी आपण म्हणजे खाणीतून शोधून काढतो तशा प्रकारे.
It doesn't matter whether it's bisleri or bailey water, it's still water.
आता हे बिस्लेरीचं पाणी आहे बॅलेचं पाणी आहे ते महत्वाचं नाही ते पाणी आहे हे महत्वाचं.
It doesn't matter what's on the label, it's still water.
आता त्याच्यावर कुठला लेबल आहे हे महत्वाचं नाही ते पाणीच असतं.
So it's the same with the Buddha Dhamma.
बुद्ध धर्माबद्दल सुद्धा हेच आहे.
It may have different forms, it may have different schools.
आता वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय असू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे रूप असू शकतात.
But it's still the Dhamma.
परंतु हा धम्मच असतो.
It's still Shila Samadhi Prajna.
तो तिथे शील समाधी आणि प्रज्ञाच असते.
And personally I touch the feet of anyone who teaches the Dhamma in the form of Shila Samadhi Prajna.
आणि जो कोणी शील समाधी प्रज्ञेच्या रूपाने जर धम्म शिकवत असेल तर त्याचा मी चरण स्पर्श करेल.
They are my brothers, they are my sisters.
ते माझे बंधू होत ते माझे भगिनी होत.
So let's see things in this way.
तर अशा प्रकारे आपण पाहूया.
If you belong to Bhatia Bhavada Mahasabha, you're my brother and sister.
जर तुम्ही भारतीय बौद्ध महासभेचे असाल तर तुम्ही माझे बंधू आणि भगिनी आहात.
इफ यू आर अ भिक्षु ओर भिक्षुणी, यू आर माय ब्रदर ओर सिस्टर.
जर तुम्ही भिक्षुक किंवा भिक्षुणी असाल तुम्ही माझे बंधू आणि भगिनी आहात.
इफ यू आर अ फॉलोअर ऑफ गोयंकाजी, यू आर माय ब्रदर, यू आर माय सिस्टर.
जर तुम्ही गोयंकाजीचे शिष्य असाल तर तुम्ही माझे बंधू आणि भगिनी आहात.
सो लेट्स स्टॉप दिस फाइटिंग.
तर हे जे काही भांडण आहे ते थांबवा.
आय थिंक दिस इज वेस्टेड आवर एनर्जीज.
मला असं वाटतं याच्यामुळे आपण आपली शक्ती वाया घालवतो आहोत.
इवन इन द पास्ट इन टीबीएमएसजी वी हैव गॉट टू मच इनटू दिस सॉर्ट ऑफ क्वारल.
आमच्या त्रैलोक्य बौद्ध महासंघ सायकनामध्ये पण अशा प्रकारे आम्ही भांडत असतो.
समटाइम्स वी क्वारल अमंगस्ट आवरसेल्व्स एज वेल.
आम्ही स्वतःमध्ये काही वेळेस अशा प्रकारे भांडतो.
एंड दैट वेस्ट्स आवर टाइम, वेस्ट्स आवर एनर्जी.
आणि मग आमची जी काही शक्ती आहे, वेळ आहे, आम्ही घालवत असतो.
इफ वी वांट इंडिया टू वेक अप वी गॉट टू बी युनाइटेड.
जर भारताला आपल्याला जागा करायचा असेल तर मग आपल्यामध्ये एकी असली पाहिजे.
Otherwise people will not want to become Buddhists.
नाहीतर लोकांना बौद्ध होणं काही आवडणार नाही.
Nobody wants to come to people who are quarreling.
जे लोक भांडत आहे त्यांच्याकडे लोकांना येणं आवडणार नाही.
Nobody's going to want to join us if we're fighting each other.
जर समजा आपण एकमेकांशी भांडत असो तर कोणीही आपल्यामध्ये येणारच नाही.
They can fight at home if they want to.
जर समजा त्यांना भांडायचंच असेल तर आपल्या घरी भांडत बसतील.
They can always find somewhere to fight.
आणखी कुठली जागा शोधून काढतील जिथे त्यांना भांडता येईल.
They don't have to become Buddhists to fight.
आणि त्यांना भांडण्यासाठी काही बौद्ध होण्याची गरज पण नाही.
They won't come to us if they just see we're quarreling.
आणि जर समजा आपण भांडत आहोत एवढंच जर दिसत असेल तर ते आपल्यापर्यंत येणारच नाही.
नेक्स्ट इयर एव्हरीबडी इज गोइंग टू बी वॉचिंग अस बुद्धिस्ट्स.
पुढच्या वर्षी आपण बौद्धांना सर्वजण पाहणार आहेत.
पीपल इन इंडिया आर गोइंग टू बी वॉचिंग बुद्धिस्ट्स.
भारतातले लोक बौद्धांकडे पाहतील.
देयर इज गोइंग टू बी सम एक्स्ट्रा अटेंशन ऑन अस.
आपल्याकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे.
देयर विल बी टेलिव्हिजन प्रोग्राम्स अबाउट बुद्धिझम.
बुद्ध धर्मावर टेलिव्हिजनवर काही कार्यक्रम असतील.
There'll be newspaper articles.
वर्तमानपत्रामध्ये काही लेख असतील.
People will be exploring in the media Babasaheb's conversion.
आणि जे काही प्रसार माध्यम आहेत बाबासाहेबांच्या धर्मांतराबद्दल ते विचार करतील.
Just for a little while the world will be watching the Buddhists of India.
आणि काही क्षणासाठी पूर्ण जग भारतातील ह्या बुद्धांकडे पाहिल.
While they're watching us, let them not see us fighting.
आणि जेव्हा जग आपल्याकडे अशा प्रकारे पाहिल तर आपण अशा प्रकारे त्यांना भांडत दिसता कामा नये.
Otherwise, just say our Buddhism, that religion of quarrels.
आणि नाहीतर मग ते म्हणतील की बुद्ध धर्म असा धर्म आहे ज्या धर्मामध्ये भांडणं असतात.
So let's respect each other's differences.
तर आपण जे वेगवेगळे आहोत त्या वेगळेपणाला सुद्धा आपण आदर दिला पाहिजे.
This is what Shila really means.
तर शिलाचा हाच अर्थ होतो.
It means respecting others and allowing them to be different.
तर आपण इतरांचा आदर करतो आणि जर आपल्यापेक्षा ते वेगळे असतील तर तसं वेगळं होण्यासाठी त्यांना आपण एक प्रकारे परवानगी देतो.
So let's honor each other, respect each other.
तर एकमेकांचा आपण आदर करूया, सन्मान करूया.
Let's cooperate together.
एकत्र आपण सहकार्य करूया.
We've got so much work to do.
खूप कार्य आपल्याला करायचं आहे.
We're just 2 crore.
आपण आता केवळ 2 करोडच आहोत.
There are another 98 or more crore in India.
आणि 98 करोड किंवा त्याच्यापेक्षा अधिक करोड लोक भारतामध्ये आहेत.
We don't have to fight each other.
आपल्याला एकमेकांशी भांडण्याची गरज नाही.
We don't have to fight over one person.
तर एका व्यक्तीशी भांडण्याची काही गरज नाही.
There's 98 crore people for us to deal with.
परंतु 98 करोड लोक आहेत ज्यांच्याशी खरं म्हणजे आपल्याला एक प्रकारे कार्य करायचं आहे.
So let's be united and do this great work.
तर अशा प्रकारे एकी असू द्या आणि हे महान कार्य करा.
So that's my second point.
तर हा माझा दुसरा मुद्दा आहे.
My third point is, well, let us get on with spreading Dhamma.
आणि तिसरा मुद्दा म्हणजे धम्म प्रचाराच्या कार्याला लागा.
Let's really do the work of spreading Dhamma.
तर धम्म प्रचाराचं हे जे कार्य आहे हे करूया.
And not just within the present community.
परंतु आता जो काही आपला विद्यमान समाज आहे त्या समाजामध्येच नव्हे.
After 48 years, most Buddhists just come from one community in one state.
तर 48 वर्षानंतर जर पाहिलं तर एका राज्यामध्ये एका समाजामधून बौद्ध निर्माण झाले.
We've got to go outside the present community.
तर आता जो काही विद्यमान समाज आहे त्याच्या पलीकडे आपण गेलो पाहिजे.
And when people convert, we need to welcome them.
आणि जेव्हा लोक धर्मांतर करतात तेव्हा आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे.
I was really shocked just the other day in Chhattisgarh.
छत्तीसगडमध्ये मला खरोखरच एका गोष्टीचा मोठा धक्का बसला.
I discovered that, well, there are a lot of Maharashtrian Buddhists there in Chhattisgarh.
आणि मी पाहिलं की छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रीयन बौद्ध आहेत.
But there are 2 other communities, different communities that have converted.
परंतु तिथे 2 वेगवेगळे समाज आहेत त्यांनी सुद्धा धर्मांतर केलेला आहे.
Or at least a few thousand people from each community have converted.
तर या समाजामधून काही हजारो लोकांनी धर्मांतर केलेला आहे.
So I asked some of the Maharashtrian Buddhists, well, what contact do you have with those other people?
आणि मग काही महाराष्ट्रीयन बौद्धांना मी विचारलं की हे जे इतर धर्मांतरित आहेत त्यांच्याशी तुमचा कसा संपर्क आहे?
And they said none.
ते म्हणाले नाही.
They didn't have contact with them.
आमचा त्यांच्याशी काही संपर्कच नाही, संबंधच नाही.
In other words, we've got castes inside Buddhism.
मग दुसऱ्या शब्दामध्ये काय झालं की जात जी आहे ती बुद्ध धर्मामध्ये पण आली.
That's the end of Baba Saheb's dream.
मग बाबा साहेबांचं स्वप्न खरं म्हणजे इथं नष्टच होईल, अंत होईल त्याचा.
We've woken up and gone straight back to sleep again.
आपण जागे झालो आणि परत झोपी गेलो असा त्याचा अर्थ होईल.
Once people convert to Buddhism, they lose their old caste identity.
एकदा जर समजा लोकांनी बुद्ध धर्मामध्ये धर्मांतर केलं तर त्यांची जी काही जातीची ओळख आहे ती टाकून देतात.
So we should welcome them fully.
तर पूर्णपणे आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे.
They're now part of the Sangha.
ते आता एक संघाचे घटक झालेले आहेत.
We should marry their sons and daughters.
तिथं ते त्यांच्या मुलांचं मुलींचं लग्न करू शकतील.
We should completely intermingle with them.
आपण पूर्णपणे त्यांच्याशी एकरूप झालो पाहिजे.
We should share organizations with them.
त्यांच्या सोबत ज्या काही संघटना आहेत त्याच्यामध्ये आपण मिसळलो पाहिजे.
But this mentality is so deep in us.
परंतु आपली ही मानसिकता फार सखोल रुजलेली आहे.
So yes, we need to go out to others, but we need to welcome them into the sangha.
तर आपण इतरांपर्यंत बाहेर गेलो पाहिजे आणि जे कोणी येतात त्यांचं संघामध्ये मोठं स्वागत केलं पाहिजे.
We need to go out to other scheduled castes, scheduled tribes, OBCs.
तर जे काही इतर अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय त्यांच्यापर्यंत आपण गेलो पाहिजे.
Many of them are followers of Baba Saheb.
त्यांच्यापैकी बरेच लोक बाबासाहेबांचे अनुयायी आहेत.
We need to ask them, do you know why Baba Saheb converted to Buddhism?
तर आपण त्यांना विचारलं पाहिजे, तुम्हाला हे माहिती आहे काय की बाबासाहेबांनी धर्मांतर का केलं?
Many of them don't know.
त्यांना हे माहिती नाही.
They don't really realize how significant it was.
तर याचं काय महत्व होतं हे सुद्धा त्यांना कळत नाही.
So we need to explain that significance and then say, you too should follow Baba Saheb in this.
आणि मग याचं जे काही महत्व आहे ते त्यांना आपण समजावून सांगितलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की तुम्ही सुद्धा बाबासाहेबांचं इथं अनुकरण केलं पाहिजे.
But we should also be going to other communities.
परंतु आपण इतर समाजांपर्यंत गेलो पाहिजे.
And finding those people who are modern minded, liberal, beyond caste thinking.
आणि मग अशा प्रकारची लोक ज्यांचं आधुनिक मन आहे, जे जातीच्या पलीकडे विचार करतात, पुरोगामी विचाराचे आहेत.
There are many people in India who are like that.
भारतामध्ये असे अनेक लोक आहेत.
And they're looking for some meaning in their lives.
त्यांच्या जीवनाला काहीतरी अर्थ असावा याचा ते शोध घेत आहेत.
They don't believe in the old system.
जुना जो काही म्हणजे समाज आहे, जुनी रचना आहे, त्याच्यामध्ये त्यांचा विश्वास नाही.
But they want a genuine basis for their lives.
त्यांच्या जीवनासाठी काहीतरी उचित खरा असा आधार असावा असं त्यांना वाटतं.
So we should take the Dhamma to them.
आपण धम्म त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो पाहिजे.
It's up to us.
हे आपल्यावरच आहे.
Nobody else will do this work.
हे कार्य दुसरा कुणीही करणार नाही.
Only Buddhists will do it.
केवळ बौद्धच लोक हे करू शकतात.
And Baba Saheb said that the responsibility for spreading Dhamma is with each and every Buddhist.
आणि बाबा साहेब हे म्हणाले की बुद्ध धर्माचा प्रचार करण्याची जी जबाबदारी आहे प्रत्येक बौद्धांवर आहे.
So there we are. We should practice the Dhamma ourselves.
तर इथं आपण अशा प्रकारे पाहत आहोत की आपण स्वतः धम्माचं आचरण केलं पाहिजे.
We should be united. We should be harmonious.
आपण एक झालो पाहिजे, आपल्यामध्ये सुसंवाद असला पाहिजे.
We should spread Dhamma.
आणि आपण धम्माचा प्रचार केला पाहिजे.
There is one more thing I want to say. My fourth thing.
तर एक अजून गोष्ट मला सांगावीशी वाटते, चौथी बाब.
We should help those who are suffering.
जे लोक दुःखात आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे.
Probably many of you have been deeply affected by this tsunami.
आता आपल्यापैकी बहुतेक लोक त्याच्यावर मोठा परिणाम झाला जे काही सुनामीचं घडलं.
I found that even somebody I got to know last year was killed in a tsunami.
तर एक व्यक्ती ज्याला मी मागच्या वर्षी ओळखत होतो सुनामीच्या त्या विध्वंसामध्ये तो मारला गेला.
So you see so much suffering.
तुम्ही पाहू शकता खूप दुःख आहे.
But actually the suffering all the time.
परंतु नेहमी सदा सर्वदा हे दुःख असतं.
We need to respond to that suffering.
आणि या दुःखाला आपण प्रतिसाद देण्याची गरज आहे.
If we have a genuine sense of the humanity of others, we will try to help them when they're suffering.
जर खरंच आपल्या मनामध्ये इतरांबद्दल खरोखर मानवतेचा जर विचार असेल तर त्यांच्या दुःखाला आपण प्रतिसाद देऊ.
So we need to do this as well.
आणि हे सुद्धा करण्याची गरज आहे.
So we need to do these four things.
तर ह्या चार बाबी करण्याची गरज आहे.
We need to practice the Dhamma ourselves.
स्वतः आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे.
We need to try to be harmonious, be a genuine Buddhist sangha.
तर आपण सुसंवादाने असलो पाहिजे, खऱ्या प्रकारचा बौद्ध संघ निर्माण केला पाहिजे.
A genuine महासंघ.
हा एक खरा महासंघ आपण असलो पाहिजे.
Made up of many different groups with different approaches but part of one Buddhist community.
तर अनेक प्रकारचे जे काही संघटन आहेत, अनेक प्रकारचे जे बौद्ध आहेत, हे सर्वजण या महासंघाचे असणार.
Then we need to spread Dhamma.
आणि मग आपण धम्माचा प्रचार केला पाहिजे.
And we need to spread Dhamma outside the one community.
आणि हा जो काही आपला समाजाच्या बाहेर जाऊन आपण बुद्ध धर्माचा प्रचार केला पाहिजे.
And we need to genuinely welcome people into our sangha.
आणि मग खऱ्या अर्थाने आपल्या संघामध्ये इतर लोकांचं आपण स्वागत केलं पाहिजे.
And then we need to help those who are in need.
आणि ज्यांना गरज आहे त्यांना आपण मदत केली पाहिजे.
Each of us can do something under each of these headings.
आणि हे जे काही शीर्षक आहेत या शीर्षकाखाली प्रत्येक जण काहीतरी करू शकतो.
And if we do these things we will wake up.
जर आपण हे केलं तर आपण जागे होऊ.
We will wake other people up.
आपण इतर लोकांना जागे करू.
More and more people will wake up.
अनेक अनेक लोक जागे होतील.
People will come out of this bad dream of inequality and caste.
तर लोक हे जे काही दुःस्वप्न आहे असमानतेचं, जातीतेचं, त्याच्यामधून जागे होतील.
They will wake up to this new society.
आणि हा जो काही नव समाज आहे त्या नव समाजासाठी ते जागे होतील.
They will see that everybody is their brother and sister.
आणि ते पाहतील की प्रत्येक जण त्यांचा बंधू आणि भगिनी आहे.
They will behave towards them with kindness and sympathy.
आणि ते एकमेकांशी अतिशय प्रेमळपणे वागतील, सहानुभूतीने वागतील.
Liberty, equality and fraternity will begin to flower.
आणि मग स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व अशा प्रकारे फुलायला लागेल.
But it's up to you.
परंतु हे तुमच्यावर आहे.
You can't leave it to anybody else.
तुम्ही हे कार्य इतरांवर सोपवू शकत नाही.
बाबासाहेब इज नो लॉन्गर अलाइव्ह.
बाबासाहेब आता काही जिवंत नाही.
There's nobody like Baba Sahib again.
आता बाबासाहेबांसारखा अजून कुणीही आपल्यामध्ये नाही.
Somebody like that comes once every 1000 years.
बाबासाहेबांसारखा हजारो वर्षांमधून एकदाच होतो.
Who is to do it?
आता हे कोण करणार आहे?
You.
तुम्ही.
This is the great point that we need to take on.
आता हा खरं म्हणजे वेळ आलेली आहे की हे कार्य आपण आपल्या शिरावर घेतलं पाहिजे.
Baba Sahib's work is in our hands.
बाबा साहेबांचं कार्य आपल्या हातात आहे.
From now on we need to apply ourselves to spreading Dhamma.
आणि आतापासूनच आपण धम्म प्रचाराच्या कार्याला लागलं पाहिजे.
If we do our work, if each of us does our share, a change will come.
जर आपण आपलं कार्य केलं, प्रत्येकाने आपला जर काही वाटा उचलला तर निश्चितच परिवर्तन येईल.
A change will take place slowly, slowly, slowly.
आणि हे परिवर्तन हळूवारपणे यायला लागेल.
But a change will happen.
आणि परिवर्तन नक्कीच येईल.
And it's perfectly possible that in 20 years 20% of India could be Buddhist.
आणि हे निश्चितच शक्य आहे की 20 वर्षांमध्ये 20% भारतीय बौद्ध असतील.
And then I think that a real change would happen in this country.
आणि मला वाटतं तेव्हा या देशामध्ये खरं परिवर्तन येईल.
I spoke in my words.
मी माझे शब्द बोललेलो आहे.
I'm going away.
आता मी जाणार आहे.
I'm off to Chandrapur tomorrow.
उद्या मी चंद्रपूरला जाणार आहे.
I'll say the same thing there.
आणि तिथं मी हेच सांगणार आहे.
It's up to you now.
आता हे तुमच्यावर आहे.
It's up to you to act.
हे तुमच्यावर आहे आता कृती करणं.
Nobody else is going to do it.
तुमच्यासाठी कुणीही करणार नाही.
जय भीम.
जय भीम.